चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ट्रक सोबत 250 क्विंटल साखरेची चोरी, दोघे जण ताब्यात। मनकापूर साखर कारखान्यातून बिहारमध्ये पाठवण्यासाठी आणलेली 250 क्विंटल साखर ट्रक सोबत गायब झाली। तक्रार दाखल केल्यानंतर नगर कोतवाली पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतलं असून ट्रकलाही ताब्यात घेतलं आहे। ताब्यात घेतलेल्या दोघांकडून 160 किलो साखर आणि उर्वरित विक्री केलेल्या साखरेचे 80,000 रुपये जप्त केले। गोंडातील एका व्यापाऱ्याला 1.70 लाख रुपयात साखरेची विक्री केल्याचं आरोपींनी कबूल केलं। SP विजय सिंह पाल म्हणाले, 19 सप्टेंबरला मोहन ट्रान्सपोर्टनं एका ट्रकच्या ड्रायव्हरला मनकापूर साखर कारखान्यातून 250 क्विंटल साखर बिहारमध्ये पाठवण्यासाठी बुक केलं होतं, पण ड्रायव्हर साखर घेऊन बिहारपर्यंत पोहोचलाच नाही। SI संजीव सिंह यांनी सांगितलं की शनिवारी सकाळी 10 वाजता नगर येथील अफीम कोठीजवळून ट्रक चालक जीवन मौर्या आणि दिलीप उर्फ पप्पी निवासी खिरंडी ठाणा वजीरगंज गोंडा यांना ताब्यात घेतलं। SP म्हणाले, आरोपींची चौकशी सुरू आहे। ते म्हणाले, आरोपींनी 90 क्विंटल साखर गोंडा येथील पकडी बाजार निवासी अशोक गुप्ता यांना 1.70 लाख रुपयांना विकली होती।